نمودار سنگھ گنے جو نب جاتے گنا برتن سے شدی نہ کرے گنا گنا جی لکشن بھگوتا کے سامنے کا شروعات کی دوسرا شوق دس نمت آسمین تو دس نہ کرتا گراہ دس نہ کرتا ہتو گنے جو نہ بچاری گنا کا جوڑ چلتا ہے جو آسکت ہوتا ہے کہ وہ گنا کا جوڑ کھایا مر لو ویلیشت ہوتا ہے گنا ورتن تو یونس سمجھتا ہے کہ گن کام کرتا ہے گنا کا ورتن چالو ہے یوپتی اوپتی ہونے کی نہیں کرتے چلن پاوت نہیں گنا لکشن کا سندرش مطلب پرکاش چکرتی پانڈو پرکاش پرتی گنا
گرمان ہوتا نہیں گنا وسطر ہونا گنا ور خالی نہ ہونا گنا وشیش لکشن مانتے گنا ساکشا دیکھی نہیں اشا پرکار کے لکشن مانگ لکشن بڑوں کا شبد ہے اداسین پرماتما وشیش شبد ہے جہاں اداسین شبد اوشی لگن کر لگن کر آنند اداسین اپنی اوشی جبارے کپڑے بھولتا ہے اداسین ضرور نیٹ نیٹ کر رہتا نہیں نیٹ نیٹ کر رہنے میں انٹرسٹ نہیں آتا لوکرا
उदासीन नाही, दुसऱ्याच्या दुःखाची पर्वा करायची नाही आणि दुसरा ती जरी असेल आनंदी जरी असेल तरी आपल्या त्याच्यावरती अगदी गंभीर अशी जोडून दिलवायची नाही. हा व्यवहारातला उदासीन आहे. उदासीनाने तुमची विचारपूस करायची नाही. तुम्ही बस तुम्ही आग्रही होता तर उदासीनाला त्याच्याबद्दल कर्तव्य ठेवायचं नाही आणि तुम्ही बरे झाला तरी उदासीनाने बरे काय आजारी पडतात बरे होतात एवढा तुम्हाला करायचा आहे. हा व्यवहारातला उदासीन आहे. या अर्थाने उदासीनवर आधी नो असं भगवंत मात्र म्हणत नाही तो उदासीनासारखा राहतो. या दिवसा सर्व वृंदांना सत्या जागरती सृजवली. जो उदासीनासारखा राहतो परमार्थाच्या परिभाषेमध्ये तेव्हा कशाबद्दल उदासीन आणि कशाबद्दल जागृत हे ठरलेलं आहे. सर्व वृत्त मात्र ज्या ठिकाणी अत्यंत जागरूक आहे त्या ठिकाणी हा जो उदासीन आहे हा मोठ्यासारखा असे म्हणजे पण हा कुठेतरी जागरूक असतो. व्यवहारातला उदासीन हा कुठंच जागरूक नसतो कुठंच नाही. एकदा मामाकडे शेतकरी आला आणि म्हणाला की मामा तुमच्या शाळेत आमच्या मुलाला दाखल करून घ्या. मामा म्हणाले काय करतो एखादी काही करत नाही धुपा काढतो मुलं देखील चालायला मिळत नाही आपलं वावर कुठं आहे ते त्याला माहिती नाही आलंच आहे काम अतिवाद करत नाही जरा चिंतन प्रवेशनं करायला शिकवा. दोष सांगून मामा म्हणायचे की त्याला काहीही समज नाही जो व्यवहाराच्या अंगाने अगदी काय म्हणायचं नाराज ठरलेला आहे कशातच लायक नाही असा ठरलेला आहे. आपलं घर कुठं आहे आपली शेती कुठं आहे आपल्या घर वेगवेगळ्या ठिकाणी जमीन काय ठरलेलं आहे हे त्याला माहिती नाही. आपल्या घरी गुरु किती आहे हे त्याला माहिती नाही. आता मनुष्य कीर्तन प्रवर्तन करायला योग्य आहे अशी बहुतेक समजून दिसली. त्याच्यासाठी मामा आपण म्हणत आहोत की चला आहे तरतरीत आहे आणि आपला तरतरीतपणा हा परमार्थ विषयामध्ये वापरतो आहे. कुठंतरी तरतरीत असणं आवश्यक आहे. हा उदासीन व्यवहारातला उदासीन कुठून कर्तरीत नसतो. तर सर्वसामान्यपणाने व्यवहारातला जो कर्तरीत असतो तो परमार्थाच्या ठिकाणी अगदीच उदासीन असतो. तर भगवंतांचं असं म्हणणं आहे की हा जो उदासीन असतो तो उदासीन गुणांच्या बाबत उदासीन असतो. सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण त्यांचं वर्तन चालू असताना पण तत्वगुणामुळं अथवा रजगुणामुळं अथवा तमोगुणामुळं विशेष प्रभाव होत असता तो आत्मनिश्चित असतो. उदासीन व आसीन तो उदासीनासारखा असतो. गुणही जो न विचारते जो गुणांनी म्हणून निर्माण झाले म्हणून विषयी होत नाही घाबरूची असतात घाबरटपणा करत नाही अथवा गुणांमुळं आसक्ती फार निर्माण होत तसा आसक्त देखील समोर निर्माण होणार आणि कायदेशीर शक्यता असं वाटलं तर त्यांना म्हणाला प्रकट करतात त्याला मुलीने कधी मारून नाटाखाली दाखवली काय शकत
गुण जर निर्माण झाला तर तमोगुण काय करेल सांगता येत नाही. मारून गुण टाकून देऊन सांगता येत नाही. हे गुणांमुळे विचलित होत आहे. तमोगुण आणि फायदा दिसला तर मारून देखील टाकायला कमी पुढे मागून राहत नाही. रजोगुण दिसला, रजोगुण बलवत्तर झाला आणि फायदा दिसला तर मग किती व्यवहार करू किती नाही असं त्याला प्रकृतीची देखील चिंता नाही. सगळ्या गोष्टी गावाला लावण्यासारख्या पणाला लावण्यासारखा तो पैसे मिळवतच फिरतो अथवा मान मिळवतच फिरतो अथवा कीर्ती करताच फिरतो. जीव मानाची जीव किंवा लोकांनी विचारावं याची जीव ही अशी विलक्षण गोष्ट आहे. भगवंत म्हणतात की तो उदासीन वत असतो याचा अर्थ तो गुणांनी अशा रीतीने आसक्त होत नाही. गुण निर्माण झाले की आसक्त झालाच असं त्याच्याबाबत होत नाही. तो असं म्हणतो की गुणावरच उतरव गुण फक्त आपलं काम करत आहे इतके एवढंच धरून जातो आणि त्या गुणाला थोडासा न्याय देखील देतो. पण उदासीनवर असतो मग असतो का? एका बाजूने असंही म्हटलं गेलेलं आहे की गुणावर इतके व मग उदासीन असतो म्हणजे काय? त्या गुणांचे विचलित होत नाही, त्या गुणांच्या कशी पडत नाही. मग या अवर्णेश तो बरोबरच निघा हे अव्यवस्थेन लक्षण सांगितलेलं आहे. जो गुणातीत आहे तो आत्म्यामध्ये रमलेला असतो. आत्म्यामध्ये रमून मग प्रकृती गुणांमध्ये सापडते देखील. पण आत्म्यामध्ये रमलेला असल्यामुळे तो सावधला असतो. तुम्ही मिश्री पाहे श्रवणी ऐकतो आहे तरी देवीचा सर्वथा नव्हते नवल देते. आहार तरी देवी दे तरी युक्ती देऊन मागणे नव्हते. तो सगळ्या गोष्टी करतो पण युक्तीने करतो. युक्ती याचा अर्थ स्वरूपामध्ये राहणे कला तो युक्त असतो. भगवंताच्या ठिकाणी किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जळून राहून मग कर्म करण्याची युक्ती त्याला सापडलेली असते. कशावरून गुणांना खारा देखील देतो आणि उदासीनवत आहे समजायचं कशावरून? तो स्वरूपाच्या ठिकाणी सुद्धा आहे याला प्रमाण काय? जर स्वामीजींना लागलं नसतं तर या श्लोकावर तुमचा विश्वास बसला नसता. कारण थोडस तरी परस्पर विरोध घ्यायचं निधान स्वामीजी म्हणत असत की दुकानदारी करणं म्हणजे रजोगुणी गोष्ट. पण रजोगुणी गोष्ट करत असताना दुकानदाराला परमार्थ फार कठीण होणार. मी दुकानदार आहे, तुमच्या खिशातले पैसे माझ्या खिशात कसे येतील हे दुकानदार बघत असतो. अशा परिस्थितीमध्ये व्यवसाय करणं स्वरूपाच्या ठिकाणी स्थित राहून हे फार कठीण. पण गुणातीत ते करू शकतो. जर जनक राजांचं जीवन झालं नसतं तर हा श्लोक समजला असता. राज्यशकत चालवत असताना देखील स्वरूपाच्या ठिकाणी राहता येतं हे जर रामचंद्रांचं जीवन झालं नसतं तर समजलं नसतं विश्वास नसता. स्वतः भगवान श्रीकृष्णाचं चरित्र जर समोर म्हटलं तर मग या श्लोकामध्ये तेवढं मतलब वाटला नव्हता. मी असं पाहिलेलं आहे की काही विद्यानंतर चार मित्रांनी म्हटलेली आणि म्हणाली की ही काही भेट म्हणून दिली किंवा
अतिशयच आलेल्या मला एका दलित भगिनीला भेट म्हणून द्यायचे पण चांगली असा पण रंग दिला होता तर त्या साडीबरोबर ही एक अजून साडी घेतली तर ही साडी तुम्ही परत द्या आणि मला दुसरी साडी द्या. स्वामीजी म्हणाले की तुम्ही जी साडी आहे तिचा रंग दिला ती घेऊन द्या मी तुम्हाला बदलून देतो. त्या म्हणाले मग पूजा आणते मग मुली पाहिजे आणि ही आत्ता आली ही आत्ता बदलून द्या. तर म्हणाले घरी म्हणतो रात्री बाकी बोलून ठेवतो रंग केला तर ही लक्ष्मी बदलून द्या.
गुणांमध्ये वर्तन तर करत होते.
माझा मनात असा की दोन साड्या बरोबर मिळल्या एक साडीचा रंग दिला दुसरे साडीचा जाणारच आहे पण म्हणाले कसं नको ही साडी तिथंच राहून दे मी बोलून पाहतो रात्री घरी रंग दिला तर तिथे घेऊन बसतो आणि तिचा रंग दिला ती घेऊन द्या तिथे बसून. आता हे फक्त गुणांमध्ये रजोगुणामध्येच वर्तन आहे. जर एका साडीचा गेला तर दुसऱ्या साडीचा जाणार आहे पण कसं नको गुणांमध्ये वर्तन देखील आहे आणि गुणांचा पलीकडे देखील आहे. गुणांचा पलीकड आहे कारण बोलत असताना ज्या पद्धतीने बोलत होते सगळं बोलणं झाल्यानंतर ज्या पद्धतीने योग बसत होते सांगितलं तर गॅरंटेड फास्ट कलर पण आम्ही काय आम्ही कशी हमी घेणार वीजचा भाग असतो असं म्हणालेले नव्हते. पण त्या बालिकेनं म्हणाले की आता ही साडी नको ही बदलून द्या. एका क्षणाला म्हणाले की याचे पैसे परत द्या पैसे परत नाही दुसरी साडी घेणार रजकून देखील आहेत. कोणाही दुकानदाराकडून तुम्ही एकदा माल विकत घेतला आणि त्याच्या दर्जात पैसे घेतले की ते परत कधीही मिळत नाही पैसे नाही मिळणार मी बोलून पाहतो दुसरी देतो. पण त्याच वेळेला वर्तनाचा कोणताही अभिनिवेश त्यांच्या ठिकाणी नव्हता. उदासीनासारखं आचरण असतं आणि गुणांनी गुण निर्माण झाले म्हणून तो विचलित होत नाही. दुसऱ्याच्या ठिकाणी गुण निर्माण झाले तरी तो विचलित होत नाही. कोणताही गुण दुसऱ्याच्या ठिकाणी निर्माण झाला तर गुणातील विचलित होत नाही. हे गुणाधिकारचं अजून एक विलक्षण असं लक्षात विलक्षण म्हणजे कुठेही दिसून येत नाही असं लक्षात महाराजांनी वाढण्यासाठी आत्मदृष्ट होते योगदृष्ट नाही करते तिथेही आवडत नाही आणि वाघ्या समोर येऊन मार झाल्यानंतर देखील वाघ्याच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांमुळं नारद विचलित न होता तसे नामस्मरणाचा शांतपणा वाल्या कोळ्याला दोन प्रकारची माणसं आतापर्यंत माहिती होती की तो समोर येऊन उभा राहिला की एकतर पळून जाणारी किंवा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारी स्वतःला वाचवण्यासाठी वाल्यावर हल्ला करायचा प्रयत्न पण निर्भयपणाने समोर उभा राहणार असा माणूस वाल्याने प्रथम पाहिला. ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं त्याच्या स्वतःच्या ठिकाणी आणि इतरांच्या ठिकाणी निर्माण झाली तरी देखील विचलित न होणं अशा दोघे अर्थाने आपल्याला राहतात. प्रकाश म्हणजे प्रवृत्तींचे मोह मेवळचे पांडव न द्वेष प्रवृत्ता आणि न निवृत्त असता क्षमी हे दुसऱ्याच्या ठिकाणी गुणांचा विशेष प्रादुर्भाव झाला तरी देखील तो कोणत्याही प्रकाराने विचलित होत नाही आणि अशी त्याची स्थिती होईपर्यंत तो खराब गुणाची खराब त्याच्या प्रज्ञा खराब करण्याची आता होऊ शकत नाही. एकदा जो म्हणून की रामदेवांचा पाश्चात्य आणि पौराणिक दोन्ही तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास करून आणि त्यांच्या व्याख्यानाने त्यांनी संबंध भारतवर्षाला आणि पाश्चात्य देशांना देखील अतिशय प्रभावित केलं. रामतीर्थ हे पूर्वाश्रमीचे गृहस्थ धर्मी होते पण त्यांनी गृहस्थ धर्माचा त्याग करून पत्नीला सोडून संन्यास धर्म स्वीकारला. त्याची प्रचंड किंमती कितीतरी वर्ष ते पंजाबच्या बाहेरच होते. अमेरिकेत आणि युरोपमध्ये देखील खूप दिले आणि बऱ्याच वर्षांनी म्हणजे जवळपास 4-5 वर्षांनी ते पंजाबमध्ये पंजाबमध्ये आले तसे ते त्या शहरात राहत होते. त्या शहरात एका कठोरपणे जीव करणे त्यांच्या स्वतःच्या भूमी जाण्याचा प्रश्न नव्हता. संन्यास घेतलेला होता आणि ती पंजाबमधली विशिष्ट घरं मोठी मोठी आंकडण त्यांच्या समोर असलेली प्रवेश वाट आणि धाबेची घरावर गच्ची तर त्या गच्चीवर रामतीर्थ उभे होते आणि समोर लांबून रस्त्यावरून वळून एक शकिली येताना तेव्हा रामतीर्थांनी तिथं असलेले याच्या शरीरायला सांगितले की त्या ज्या भगिनी येतात त्या भगिनींना सांग की तुम्हाला स्वामीजी दर्शन देणार आपण परत पाहतो. तर तो भगिनीचं जवळ केला आणि त्यांनी सांगितलं की स्वामीजींनी सांगितलं की आपण येऊ नका आपण परत जावं असं सांगितलं आहे. तर त्यामध्ये कशा कसा परत जायचो गावातले सगळे लोक दर्शनाला येत आहेत तसं मीही दर्शनाला आलेली आहे आणि परत जाणार नाही महाराजांचं दर्शन घेऊनच मी परत जाण्याचा माझा विचार आहे. जाऊन महाराजांचं सांगा तसं तो सेवेकडे परत रामकृष्णांना जाणार आणि रामकृष्णांना म्हणायला लागला की त्या भगिनी ऐकत नाही त्या असं म्हणतात की मी दर्शन घेऊनच परत जाईल. एवढे भक्त येतात आणि दर्शन घेऊन जातात तर मी दर्शन घेऊन जाईल. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की ती माझी पूर्वाश्रमांची पत्नी आहे आणि तुला जिथे येऊ शकत नाही तसंच तू तिला जाऊन सांग. तसं त्या सेवेकऱ्याने त्या भगिनीला जाऊन सांगितलं की त्या असं म्हणतात की तुम्ही त्यांची पूर्वाश्रमीची पत्नी असल्यामुळं आणि त्यांनी संन्यास घेतलेला असल्यामुळं तुम्ही त्यांच्या दर्शनाला जाऊ शकत नाही. तेव्हा त्या भगिनी म्हणाल्या की स्वामीजींना जाऊन विचारा की अजूनही मी पूर्वाश्रमीची पत्नी आणि पूर्वाश्रमीचे तुम्ही माझे पती अशा रीतीचे भाव तुमच्यामध्ये आहे का. संन्यास घेतल्यानंतर देखील हे तुम्ही जाऊन विचारा आणि ते काय सांगतात तो काम निरोप द्या मग तो कोण आपण काय करायचं. परत रामतीर्थांकडे गेला आणि रामतीर्थांना म्हणायला लागला की संन्यास घेतल्यानंतर देखील पूर्वाश्रमीची पत्नी आणि पूर्वाश्रमीचा पती असं तुमच्या मनात अजून खरोखरच आहे का असं त्या पत्नीने विचारलं. रामतीर्थ क्षणभर अंतर्मुख झाले विचार पडले आणि म्हणाले की त्या भगिनींना बोलव दर्शनाकरता म्हणून आणि रामकृष्णांनी गुण ठेवले की मी संन्यास घेतलेला होता मी व्याख्याना देत होतो पण ज्या दिवशी त्या भगिनींनी अशा प्रकारचा प्रश्न विचारला तेव्हा खऱ्या संन्यासाचा जन्म माझा अंत करणार
गडबड करणारी गोष्ट आहे. एखादा मोठा पुरुष पुष्कळ समजेल की आपण उदासीनवर असेच आहोत आणि तसंच वर्तन करतो आहोत आणि गुणांनी आपण विचलित होत नाही असं त्याला पुष्कळ वाटेल. पण गुणांनी विचलित होणं आणि गुणांनी विचलित न होणं ही विशिष्टच गोष्ट आहे. विवेकानंदांच्या जीवनात देखील अशी गोष्ट घडली. ते राजस्थान मधल्या सुद्धा एका संस्थानिकाकडे गेले असताना त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे दरबारी स्वागताच्या पद्धतीमध्ये नायकिनीला बोलून तिचं गाणं आणि नाच नृत्य हे ठेवलं झालं. तसं कन्याशी जरी आलं तरी दरबार एकूण दरबाराच्या रीतीप्रमाणे एका नायकिनीचा खूप प्रख्यात नाही आणि तिचं गाणं आणि नृत्य असे ठरवले. विवेकानंद म्हणाले की या समारंभाला मी येऊ शकत नाही, त्यांचा स्वागताकरता म्हणून समारंभ ठेवलेला. तर विवेकानंदांच्या अनुपस्थितीमध्ये तिथे गाणं झालं आणि त्यांनी मर्तीन भिंताचं प्रमुख आहे अवगुण विसरण करो हे गाणं हा एक पद इतकं अडवून म्हटलं एक सामान्य लोखंडाचा तुकडा गटारी पडतो आणि एक सामान्य लोखंडाचा तुकडा पण काही नक्षी करून व्यवहाराच्या ठिकाणी देखील जातो त्याच्या लोखंडाचा दोष आहे. माझ्या ठिकाणी अवगुण आहे ते मान्य आहे पण सर्वस्वी मात्र त्याच्यामध्ये दोष नाही. विवेकानंदांनी देखील लिहून ठेवले की माझे प्राण सरकारले. विवेकानंद हे आर्थ गाणं ऐकून हे जमून बसले म्हणून उदासीनवर आसीनो गुणही जोवर विचार करते गुण निर्माण झाल्यामुळे जो विचलित होत नाही याचा अर्थ लावणं देखील घोटाळ्यात पाडण्यासारखा आहे. विवेकानंद गेले रामतीर्थांनी बोलवलं याचा अर्थ ते गुणांमध्ये सापडले असं होत नाही. दुसऱ्याच्या गुणांमुळे त्याची विचलित न होणं आणि स्वतःच्या ठिकाणी गुण निर्माण झाले तरी त्याची विचलित न होणं आणि स्वरूपाच्या ठिकाणी काही स्वीकारणं गुणावर्तनच इतके गुण आपल्या प्रकृती वर्तन करता आहे असं तो जाणून असतो. गुण आपल्या ठिकाणी वर्तन करत आहे आपण त्या वर्तनामध्ये मोहित नाही. गुण हा प्रकृतीचा विशेष असून प्रकृतीचा खेळ चाललेला आहे अशा प्रकारचा भाव धारण करतो. उदासीन हा एक विशिष्ट शब्द आहे. एक शब्द आहे पक्षपाती, एक शब्द आहे मध्यस्थ आणि एक शब्द आहे उदासीन. सर्वसाधारणपणाने गुणांचा जो प्रक्षोभ होतो त्यावेळेला आपण गुणांचे पक्षपाती होतो, त्या गुणांचा पक्ष सहज होतो आणि जसं त्यावेळेला आम्ही करू शकता सर्वसाधारणपणाने एकांता युवा तुम्हाला ओळखत नाही कोणी अशा ठिकाणी परगावी गेल्यानंतर
माणूस जसा आहे तसा स्वतःला आपला आपण प्रगत करतो. तो काय बरोबरेल, कशाला असेल, कशाला जाईल, मी तर काही काळानंतर त्याच्या ठिकाणी नसतो. त्याची प्रकृती आपली आपण पाहिले एकांतात पाहिजे, अतिशय देशिष्ट वर्तन करण्याची शक्यता असते. अथवा स्त्रीला गेलेला होते, अगदी स्पर्धावी गेलेला, जिथं त्याला कोणीही ओळखत नाही अशा ठिकाणी गेला की त्याची सगळी परीक्षा होऊन जातात. त्याच्या आत काय काय आहे ते सगळं बाहेर येतात. जे त्यांनी कधी केलं नसतं तो ते खुशाल करतो. मोठं मोठं सगळं आमच्या ऑफिस मधला एक इतका जलील बसा आणि इतका साधा सुंदराचा एक मनुष्य, त्यांचे फोटो आले त्यानंतर काय चित्र विचित्र फोटो द्यायचे असे कसे काय बघा. परगावी गेल्यानंतर म्हणजे जिथं आपल्याला ओळखत नाही अशा ठिकाणी किंवा एकांत मनुष्य प्रवृत्तीमध्ये सापडतो, गुणांमध्ये सापडतो, उदासीनावर वगैरे सगळं बाजूला होऊन जात. म्हणून गुणांचा पक्षपाती असणं याच्याही पुढे जाऊन खरोखर गुणांच्या बाबत बंधस्त असू शकतात. त्यांना भान कायम असतं, ते स्वरूपच तिथं नसतात, पण त्यांना माहीत असतं की आपण साधत आहोत, कायम लक्षात असतं आपण साधत आहोत, आपण सद्गुरूचे अनुग्रहित आहोत. त्यांना आज्ञेचा आनंद असतो. आपण ते गुणातीचा त्यांच्या स्वरूपातच वर्तन करतात असं त्यांच्या बाबत होत नाही. ते स्वरूपातच तिथं असतात असंच सांगता येत नाही. पण त्यांना ही आठवण कायम असते की आपण काय करायला हवं आणि म्हणून काय करायला नको हे मात्र त्यांना कायम माहीत असतं. अशा लोकांनी कुटुंबामध्ये झाले तरी देखील ते नियमानेच वागतात, ते मध्यस्थ असे राहतात, ते कधीही इकडं तिकडे फार होताना दिसत नाही. तर कोणी कोणी खरोखर उदासीन असतात म्हणजे खरा असतात, साक्षी असतात, आसीनो याच्यामध्ये थोडीशी ध्यानाची देखील आत आहे. उदासीन होण्यासाठी खरोखर तुम्ही ध्यानाला लक्ष करायचं आहे. तेव्हा तुम्ही मनापासून आलिप्त करू नका, गुणांपासून आलिप्त होऊ नका, विचारांपासून आलिप्त होऊ नका, सर्व गोष्टींपासून आपोआप आलिप्त होता. आणि रोजच त्याला ध्यानाला बसण्याची सवय झालेली आहे. त्याच्या ठिकाणी मग विचारांपासून अलिप्त राहिल्यामुळं, गुणांपासून अलिप्त राहिल्यामुळं जेव्हा प्रत्यक्ष प्रसंग येईल तेव्हा त्या प्रसंगामध्ये देखील अलिप्त वर्तन करणं हे त्याला जमत शक्य होत. तो झकवून जात नाही, आपली उत्साही होत नाही, बडबड करायला लागत नाही. बडबड याचा अर्थ अगदी बरडणं, अगदी ओरडणं, अगदी खुश होणं, अगदी एकताई होणं हे त्याच्याबाबत घडत नाही. म्हणून त्या उदासीनवत आती नहा हा जो गुणात पिताचा स्वभाव विशेष आहे त्याचा अभ्यास ध्यानातूनच जातो, साक्षीत्वातून जातो, दृष्टित्वातून जातो, तशा प्रकारे वर्तनाच्या सरावातून जातो. अशा सरावातून तो पक्षपाती न होता एका विशिष्ट स्थितीत केवळ मध्यस्थ राहतो. त्या स्वरूपाचं सुख मिळालेलं नसतं, पण तो आता फिरून माघारी प्रकृतीचं वर्तन मात्र करू शकत नाही. आणि अशाही वेळेला तो तसा उदासीन करण्याचा प्रयत्न करतो. हळूहळू आत्मसुखाची किरण त्याला प्राप्त झालेली राहत नाही. गुणांवर विचलित न होणं ही फारच नाही बोलता तुम्हा जर वाटत असेल की गुण आपले आपण आत निर्माण करत आपले आपण आपल्या ठिकाणी निर्माण होतात असंही सांगता येत नाही. जगताच्या दर्शनाने गुण आपल्या ठिकाणी निर्माण होतात बीज रूपाने असतात पण जगताच्या दर्शनाने आपल्या ठिकाणी गुण निर्माण होतात. दिवाळीचे श्लोक आहे दिवाळीच्या दिवसांच्या दर्शनाने दिवाळी साजरी करण्याचे गुण आपल्या ठिकाणी जे निर्माण होतात त्याच्यात वर्तन करतो गुणावर्तन तर मग तो वर्तन करत नाही असं नाही पण तो उदासीनवत असतो हेही करायचा असा तोड इथं दिलेला आहे. तो दिवाळी साजरी करत नाही असं म्हणत नाहीये पण त्यावेळेला तो उदासीनवत फार अवघड गोष्ट सांगतात. एक तर नसणं किंवा संपूर्णपणाने असणं ही गोष्ट शक्य आहे पण अजून नसणं ही फार कठीण गोष्ट आहे. जाणवली मिळतही तरी माझे मन तुझी प्रेम पूर्ण जाणून या मगरी जबाबदारी असेल वर्तक देवी अरे नव्हत मला असं वाटतं की बंद करून ठेवावं मगरी जवाहरी असेल वर्तक जेविका जरा आप पद्म ऐश्वर्य नायके विद्यापीठिकाने जेविका भूमी उन्मनी योगिराज तुला म्हणे ऐसे गाजल्या वाचवणी तरी तो तू श्रीमन ऐसे वाटे असं असं होईल तरच मला समाधान मिळेल असं होत होत नाही तोपर्यंत मी ते जे करतो आहे त्याच्यामध्ये मला शीलच होतात. एका बाजूला आत्मस्थिता आहे वरकरणी अलिप्त आहे वरकरणी उदासीन वरकरणी गुणामध्ये वर्तन करतो आहे स्वरूप लक्षणाने स्वरूपाच्या ठिकाणी रमलेला आहे दैनमन बुद्धीकडे साक्षीपणे पाहतो आहे दैनमन बुद्धीकडे वर्तन करतो आहे. सगळं जीवन चरित्र झालं त्या सगळ्या जीवन चरित्राचं सार असणाऱ्यांचं हे श्लोक आहे. गुणांमध्ये वर्तन होत होत गुणांमुळे उच्चल होत अंतर्यामी गुणांबाबत उदासीन आमच्या जातीचा पाहुणचा स्वीकार करणार बोकिंग बरोबर मित्रांबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळलेले होते देशवेगळा हट्ट केलेला होता अर्जुनाला विश्वरूप दाखवलेला मोठमोठी निर्धन केलेले होते जरासंघाच्या समोर पारा दिलेले होते सगळं प्रसिद्ध होत लाभ निघत आखी नेऊ गुणे नेऊ न विचारलेले गुणांनी गुण निर्माण झाले म्हणून आसक्त होत नाही धाडत नाही विचलित होत नाही गुणांमध्ये वर्तन करताना देखील दिसतो पण स्वरूपात स्थित देखील योग दृष्टी नाही करते चलितच होत नाही त्याचं चित्त चलन पावत नाही चित्त अत्यंत स्थिर असतं योगयुक्त असतं. अर्जुनाला असं सांगितलं की मी अत्यंत योगयुक्त चित्ताने तुला भगवत गीता सांगितली तेव्हा सांगितली तेव्हा भगवान श्रीकृष्णाने महात्म्याने त्या महात्म्याने अर्जुनाला अत्यंत योगयुक्त चित्ताने भगवत गीता सांगितली. हे जे जीवन आहे गुणातीत हा फार मोठा शब्द आहे. गुणांमध्ये वर्तन करणाऱ्या आपल्या या गुणातीत शब्दाचं मोठा आकर्षण वाटावा शब्द आहे. पण या शब्दाची ध्यानामध्ये आहे उदासीनवत आत्मनम. जो उदासीनवत होऊन बसायला शिकला त्याला पुढचं सगळं हळूहळू नंतर मध्यस्थ होईल एकदम स्वरूपात तिथं होईल असं नाही पण जमल्या आणि
ृष्ट्वा तत्सर्वं वशेम देवदिदं यदा